विविध भारती पुणे, स्वाती महाळंक सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. नुकताच झालेला दीपोत्सव, षटपूजा या सणांच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी, संस्कृत भाषेचं महत्व, तिच्या संवर्धनासाठी होत असलेले प्रयत्न याबरोबरच येत्या 31 ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंती दिनाचं स्मरण पंतप्रधानांनी केलं. यानिमित्त देशभरात आयोजित होणाऱ्या रन फॉर युनिटीमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पंतप्रधानांच्या या मन की बात कार्यक्रमाच्या 127 भागाचं प्रसारण आज पुण्यात बाणेर इथं करण्यात आलं होतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी त्यांच्या प्रेरणादायी संवादात भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली परंपरा आणि लोकभावनांशी निगडीत अनेक महत्वपूर्ण विषयांचा उल्लेख केल्याचं मोहोळ म्हणाले. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न सन्मान जाहीर झाला आहे. यंदा एकंदर 24 शास्त्रज्ञांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये मुंबईचे डॉ अनिरुद्ध पंडित यांना विज्ञानश्री पुरस्कार तर पुण्याचे प्राध्यापक डॉ सुहृद मोरे आणि बंगळुरूच्या डॉ दीपा आगाशे यांना विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. सूर्यदेवतेची उपासना करण्याचा उत्सव म्हणजेच छठ पूजेचा उत्सव उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीनं मोशी इथल्या इंद्रायणी नदीच्या घाटावर उद्या संध्याकाळी 6 भव्य गंगा आरती करून छठ पूजा साजरी होणार आहे. यानिमित्त इंद्रायणीच्या काठावर काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं विमाननगर आणि भवानीपेठ परिसरात राबवलेल्या यांत्रिकीकृत कचरा संकलन प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या प्रयोगामुळे घरोघरी जाऊन सर्व कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे हा प्रयोग टप्प्याटप्प्यानं संपूर्ण शहरात राबवण्यात येणार असल्याचं उपायुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री दीप्ती भोगले यांनी लिहिलेल्या संगीत नादलुब्धमी, संगीत चंद्रमाधवी आणि संगीत स्वरविभ्रम या 3 पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये झालं. संगीत रंगभूमीची वाटचाल प्रेरणादायी आहे. शिलेदार कुटुंबियांनी नव्या पिढीवर संगीत नाटकाचे संस्कार रुजवण्यासाठी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे कार्य केलं आहे असे गौरवोद्गार उल्हास पवार यांनी यावेळी काढले. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पुण्यातल्या मुलींसाठीच्या नूतन व्यस्तीगृहाचं उद्घाटन अमेरिकास्थित उद्योजक दाम्पत्य विभावरी आणि गिरीश गायतोंडे यांच्या हस्ते नुकतंच झालं. स्त्री या एकाच नात्याचा विचार करून मुलींनी सदैव एकमेकींच्या सहाय्यासाठी तत्पर असलं पाहिजे असं मत गायतोंडे यांनी यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते. शेतकऱ्यांनी शीतगृहांसारखा पर्याय स्वीकारून योग्य वेळी शेतीमालाची विक्री केली पाहिजे, त्यासाठी गावोगावी शीतगृहांची उभारणी झाली पाहिजे असं प्रतिपादन कृषी संचालक विनयकुमार औटी यांनी आज पुण्यामध्ये केलं. औटी यांची कृषी संचालकपदी निवड झाल्याबद्दल जुन्नरच्या गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे असंही औटी म्हणाले. सेवा शुल्कात वाढ करण्याच्या मागणीसाठी एलपीजी वितरकांनी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात पुण्यातले 450 गॅस वितरक सहभागी होणार आहेत. संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी ही माहिती दिली. 29 ऑक्टोबरला मशाल मोर्चा काढून निषेध नोंदवला जाईल. त्यानंतर 6 नोव्हेंबरला नो मनी नो इंडेंट या मोहिमेअंतर्गत कोणतीही रक्कम जमा केली जाणार नाही. त्यानंतरही सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर सर्व वितरक संपावर जातील असा इशारा संघटनेनं दिला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातनं सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक स्थिर असली तरी मागणी वाढल्यानं कांदा, बटाटा, आलं आणि गाजर यांचे भाव वाढले आहेत. पालेभाज्यांचे दरही गेल्या आठवड्याप्रमाणेच टिकून आहेत. पुणे आणि परिसरात आज हलका पाऊस पडला. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.